आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी खतांवर 37,952 कोटी अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी. विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी. पुढच्या 15 दिवसात खात्यावर जमा होणार. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी दर 3 महिन्यांनी राजभवनाला कार्य अहवाल सादर करावा असे राज्यपालांचे निर्देश. आणि महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेट मानांकनात स्मृती मंधना अग्रस्थानी. रब्बी हंगामासाठी खतांवर 37,952 कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली. त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील असं वैष्णव म्हणाले. खतांचे आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेऊन खतांच्या अनुदानाचे नवे दर निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. हे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. विविध मंत्रालय राज्य सरकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर या संदर्भ अटी निश्चित केल्या गेल्या असं वैष्णव यांनी सांगितलं. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8वा वेतन आयोग 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी करेल. याचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे असं वैष्णव म्हणाले. विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंटला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार VMU अर्थात विकसित महाराष्ट्र विजन मॅनेजमेंट युनिट गठीत करण्यात येणार आहे. नागरिकांकडून अभिप्राय मागवून त्यांचं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण करून दस्तावेज तयार केलं जाईल. याअंतर्गत 16 संकल्पना आणि 100 उपक्रम निश्चित केले जाणार आहेत. शाश्वत नागरी आणि शहरी विकास, प्रगतीशील शेती, सर्वसमावेशक शिक्षण आणि कौशल्य विकास तसंच सुशासन हे या उपक्रमांचं उद्दिष्ट आहे. याशिवाय मंत्रिमंडळानं आज सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चाला आणि राज्य शासनाच्या 50% हिश्श्यानुसार अधिकचा निधी द्यायला, सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार करायला मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तसंच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालयालाही शासनानं मंजुरी दिली आहे. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आणखी 11,000 कोटी रुपये पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सुमारे 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यापैकी आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करायला आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून ही मदत पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन केलं आहे असं त्यांनी सांगितलं. शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. भारत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वचनबद्ध असून त्या दिशेनं ठोस पावलं उचलत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत ISA अर्थात आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या 8व्या अधिवेशनाला संबोधित करत होत्या. हवामान बदलाचा संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होत आहे. त्याचा सामना करण्यासाठी तातडीनं आणि ठोस पावलं उचलण्याची गरज असून त्यासाठी सूर्य हा सौर ऊर्जेचा शाश्वत स्रोत महत्वाचा असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
The ISA represents a significant step towards addressing this global challenge by encouraging the adoption and use of solar energy. Solar energy is a rediscovery of an ancient truth, that is, sun is the most democratic source of energy, accessible to all and belonging to none. The Solar for All initiative of the Government of India is based on this concept.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी नागपूरमध्ये आज राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करत आहेत. आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ सहभागी झाले आहेत. या आंदोलनात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा सहभागी झाले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवास असलेल्या रामगिरीचा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेससह अनेक शेतकरी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक.
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय.
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी.
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी
जरूर ऐका. 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एआर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी.
राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी दर 3 महिन्यांनी राजभवनाला कार्य अहवाल सादर करावा असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूशी आज कुलपती या नात्यानं दूरदृश्य प्रणालीमार्फत ते बोलत होते. या अहवालात आपल्या अडीअडचणी मांडाव्या असं त्यांनी सांगितलं. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी तसंच राष्ट्रीय गुणांकन सुधारावं अशी सूचना राज्यपालांनी केली. महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या मानांकनात भारताच्या स्मृती मंधनानं अग्रस्थान मिळवलं आहे. या मानांकनात तिची गुणसंख्या 828 आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲशले गार्डनरपेक्षा ती 100 अधिक गुणांनी पुढे आहे. तिची सलामीची जोडीदार प्रतिका रावल 564 गुणांसह 27 स्थानावर आहे. गोलंदाजीत इंग्लंडची सोफी एक्लिस्टोन 747 गुणांसह अग्रस्थानी आहे. गुजरातमध्ये लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय समुद्री नौवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदरं नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी झालं. भारताचा समुद्री नौकानयन क्षेत्रातला हजारो वर्षांचा प्रवास हा फक्त भारताचा नसून सर्व खंडांमधला परस्पर आदर आणि भागीदारीचं प्रतीक आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी आता SJ-100 या प्रवासी विमानाचं उत्पादन करणार आहे. त्याकरता रशियातल्या सरकारी खासगी भागीदारीतल्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर हालने समझोता करार केला आहे. हवामान अनुकूल शेती विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनात भारताचं योगदान अधोरेखित करण्यासाठी मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषद आयोजित केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिषदेच्या बोधचिन्हाचं प्रकाशन केलं. 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान मुंबईत होणाऱ्या या परिषदेत 30 अधिक देशातले पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासक सहभागी होतील असा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागानं जालना जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान होत आहे. ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं आज नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं निधन झालं. ते 75 होते. मराठी, उर्दू, कानडी, तेलुगू, हिंदी या भाषा बोलणाऱ्या प्रदेशात राहून त्यांनी मराठीत लिखाण करून नावलौकिक मिळवला होता. बिरादार यांच्या मातीखालचे पाय, कावड, गोसावी, अग्निकाष्ठ, अंतपुरुष, संभूती या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 41व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. हवामान. गेल्या 24 मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकणात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रबी हंगामासाठी खतांवर 37,952 कोटी अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी. विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी. पुढच्या 15 खात्यावर जमा होणार. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी दर 3 महिन्यांनी राजभवनाला कार्य अहवाल सादर करावा असे राज्यपालांचे निर्देश. आणि महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेट मानांकनात स्मृती मंधना अग्रस्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.